अनुकूलन अॅडॅप्टेशन. वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन असं म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वीरित्या जगण्यासाठी सक्षम होत असतात. अनुकूलने अनेक प्रकारांची असतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये शरीर रचना, शरीरक्रिया आणि वर्तन यात एकाच वेळी विविध अनुकूलने आढळण्याची शक्यता असते. जमिनीवरल्या सस्तन प्राण्यांच्या हातापायांच्या रचनेचं काही प्रमाणात वेगानं धावण्यासाठी, काही नवर चढण्यासाठी, काही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेण्यासाठी, तर काही हवेत उडण्यासाठी अनुकूलन झालेलं दिसतं. ही शरीर रचनात्मक अनुकूलनाची उदाहरणं होत. व्हेल प्राण्यांमध्ये समुद्रातील विविध पातळींवरील दाब सहन करण्याच्या दृष्टीनं अनुकूलन झालेलं आढळतं. पक्ष्यांच्या चोचींच्या रचनेचं त्यांच्या खाद्यांनुसार, उदाहरणार्थ बिया, कवची फळं, किडे, आळ्या, मासे, लहान मासे, लहान सस्तन प्राणी इत्यादी अनुकूलन झालेलं दिसतं. कासव, गोगलगाय इत्यादी प्राण्यांची कवचं आणि साळींदराच्या अंगावरचे लांब काटे या अनुकूलनानं या प्राण्यांचं संरक्षण होतं. रंग बदलण्याची क्षमता हा संरक्षक अनुकूलनाचाच प्रकार होय. सजीव स्वतःच्या बचावाकरता डंख मारणं, चावणं इत्यादीचा अवलंब करतात. ही क्रियात्मक अनुकूलनाची उदाहरणं आहेत. मधमाशीमध्ये अनेक प्रकारची अनुकूलनं आढळतात. उदाहरणार्थ, मध गोळा करण्यासाठी शोषण करणारे अवयव, पराग गोळा करण्यासाठी केस आणि केसांचे कुंचले, फुलांचे रंग ओळखण्यासाठी डोळ्यांची संवेदन क्षमता, मेणाचं उत्पादन आणि त्यापासून अन्न साठवण्याकरता आणि पिलांच्या निवाऱ्याकरता पोळे बनवण्याची क्षमता, पोळ्यातील तीन प्रकारच्या माशांचा गुंतागुंतीचा जीवनक्रम इत्यादी. या सर्व अनुकूलनाचे परस्पर संबंध असल्यामुळे मधमाशीला आपला जीवनक्रम यशस्वी रीतीनं चालू ठेवता येतो. कीटक जमिनीवर तसंच हवेत राहण्यास सक्षम असल्यानं अनुकूलनाच्या बाबतीत सर्वात यशस्वी ठरतात. म्हणूनच सजीवांच्या एकूण जातींपैकी जवळजवळ 75% जाती या कीटकांच्या आहेत. अनुकूलनामुळे सजीवांना पुढील क्षमता प्राप्त होतात. 1. सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्न मिळवणं. 2. भौगोलिक परिस्थितीमध्ये टिकून राहणं. 3. नैसर्गिक शत्रूपासून बचाव करणं. 4. परिस्थितीत बदलाला प्रतिसाद देणं. काही मूलभूत जैविक अनुकूलनं रासायनिक आणि जनुकीय आहेत. ज्या परिस्थितीत शरीराच्या पेशी जिवंत राहू शकतात अशी परिस्थिती अगदी मर्यादित आहे. समुद्रात जीवोत्पत्ती झाल्यापासून तिच्यात फारसा बदल झालेला नाही. समुद्रात निर्माण झालेल्या प्राण्यांच्या शरीरद्रव्यांची मूळ रासायनिक घटना गोड्या पाण्यात वा जमिनीवर टिकून राहील अशा तऱ्हेची अनुकूलन यंत्रणा उत्क्रांत झाल्यामुळेच गोड्या पाण्यात आणि जमिनीवर जीवन शक्य झालं. म्हणूनच मानव आणि इतर सस्तन प्राणी यांच्यामधील रक्त रासायनिकदृष्ट्या समुद्रातील प्राण्यांसारखं आढळतं. अनुकूलन उपयुक्त ठरण्यासाठी शरीराच्या विविध भागात एकाच वेळी अनुकूलने होणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, दातांची रचना, पाचक रस, अन्ननलिकेची लांबी, त्याचबरोबर प्राण्यांच्या सवयी, प्रतिकार यंत्रणा या सर्वात बदल होण्याची आवश्यकता असते. अनुकूलन हे प्राण्यांच्या अंगी असणारं एक महत्वाचं आणि असाधारण असं लक्षण आहे. बहुतेक अनुकूलने उपजत असली तरी कित्येक व्यक्तींच्या आयुष्यात ती उत्पन्न होतात. लोहाराच्या उजव्या हाताचे स्नायू एकसारखे उपयोगात आल्यामुळे मोठे होतात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या नैसर्गिक निवड या तत्वानुसार ज्या प्राण्यांमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे उतरणारे बदल आढळतात त्यांच्यावर नैसर्गिक निवडीचा परिणाम होतो. अनुकूलन हे त्याचेच फळ होय. सजीवांमध्ये होणारे बदल कोणत्याही एका विशिष्ट दिशेने घडून येत नसतात. तसेच ते विशिष्ट हेतूंनी अगोदर निश्चित करून घडवून आणता येत नाहीत. अनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून संततीत उतरताना त्यांच्यात विविध प्रकारे बदल घडून येतात. सजीवांच्या काही प्रजातींना त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेता न आल्यामुळे त्या कालांतराने ऱ्हास पावल्या. डायनोसॉर नष्ट होण्याचे कारण हेच असावे असे काही पुराजीव वैज्ञानिक मानतात. सजीवांच्या काही जाती जुळवून घेतात, अनुकूलित होतात आणि त्यांच्या संख्येत वाढ होत राहते. दुर्बल प्रजाती नष्ट होणे किंवा सक्षम प्रजाती टिकून राहणे ही एक प्रकारे नैसर्गिक निवड आहे असे मानतात. अनुकूलन ही प्रक्रिया वेगवेगळ्या संशोधनांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न जीववैज्ञानिक करीत आहेत. हल्लीच्या संशोधनातून गप्पीमाशांना वेगळे परभक्षी असलेल्या नवीन परिस्थितीत ठेवले असता 11 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या प्रजनन वर्तनात बदल घडून आल्याचं आढळलं आहे. ही नोंद सागर वीणा यांनी लिहिली आहे.